93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण संपाबद्दल बोलतो आहोत. 42 दिवस तग धरल्यानंतर आता कुठं जाऊन दुकानं उघडली. थोडा वेळापूर्वी वैशालीचा फोन आला होता. वैशाली सांगतेय की एकूणच खरेदी करण्यासाठी जेव्हा तिच्या मनात उत्साह निर्माण झाला होता तेव्हा ती अशी प्रतीक्षा करत होती, अक्षरशः डोळे लावून बसली होती की आज संप बंद होईल, उद्याच बंद होईल. आणि आहोजी सुद्धा रोज विचारायचे, अगं आपलं तर खरेदी करून जायचं होतं ना, काय झालं त्याचं? अरे रे रे संप आहे ना, काय बंद का बरं काय कळत नाही. ऍक्च्युली घडलेला प्रसंग वैशालीच्या आयुष्यामध्ये. बट कल के कल वो जाके जो खरीदना है उसका ऑर्डर दे के खुशी से वापस आई. क्या बात है. मॉर्निंग नंबर वन मध्ये एकूण तुमचे काय हाल हवाल होते शेअर करा जरा. 6601935 नंबर है. जी हजूरी फ्रॉम की एन का गाणं प्ले करतोय. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.